3.5 रेड एफएम वर 7:22 मॉर्निंग नंबर 1 घेऊन रुद्रा हजारे सुपर सुप्रभात. गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार. आजचा दिवस खऱ्या अर्थानं प्रचंड पॉझिटिव्हिटीनं भरलेला आहे आणि या पॉझिटिव्हिटी मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या शहरातली तरुणाई. वा काय पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये पोरं चालली आहेत. मी असं का सांगतोय, आजचा संपूर्ण शो तुम्ही जर ऐकला तर तुम्हाला या गोष्टीचं उत्तर नक्कीच मिळेल. काल एक अशी सुंदरशी गोष्ट माझ्यासोबत घडली जी पाहून, जी अनुभवून मी अक्षरशः थक्क होऊन गेलो. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबतही शेअर करायच्या, पण आधी तुमचं उठणं गरजेचं आहे, जागं होणं गरजेचं आहे. जी हजुरी फ्रॉम कियनका, गाणं येत आहे थोड्याच वेळात. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहू.